आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हिंदू शीख किंवा बौद्ध धर्मियांनाच अनुसूचित जातीचा दर्जा मिळू शकेल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम दीर्घकाळ जाणवण्याची शक्यता असल्यानं एकजूट दाखवण्याचं प्रधानमंत्र्यांचं राज्यसभेत आवाहन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा. रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या शुल्कात बदल. 8 तास आधी तिकीट रद्द केलं तर कुठलाही परतावा नाही. आणि पारलिंगी व्यक्ती हक्क संरक्षण सुधारणा विधेयक मंजूर. हिंदू शीख किंवा बौद्ध धर्माची अनुयायी असणारी व्यक्तीच अनुसूचित जातीच्या दर्जासाठी दावा करू शकेल. ख्रिस्ती धर्मासारख्या इतर कोणत्याही धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा अनुसूचित जाती दर्जा रद्द होईल असा सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या 3 धर्माव्यतिरिक्त इतर धर्म स्वीकारलेली कोणतीही दलित व्यक्ती अनुसूचित जाती आणि जमातीवरच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन झाल्याचा दावा करू शकत नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे. आंध्र प्रदेशातल्या एका ख्रिस्ती धर्मगुरुनं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर न्यायमूर्ती पी के मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठानं आज हा निर्णय दिला. पश्चिम आशियात सुरू असलेल्या गंभीर परिस्थितीचे परिणाम दीर्घकाळ राहतील, त्यामुळे आपल्याला अशा परिस्थितीसाठी एकजूट दाखवावी लागेल याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केला. कोरोना काळात दाखवलेली एकजूट आपल्याला पुन्हा एकदा दाखवावी लागेल असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशासमोर गंभीर ऊर्जा संकट निर्माण झालं आहे, त्यामुळे इंधन पुरवठा साखळ्या आणि खतं यासारख्या घटकांवर धोरण आखण्यासाठी सरकारनं 7 अधिकारप्राप्त गटांची स्थापना केली आहे अशी माहिती त्यांनी दिली. भारतानं युद्धाच्या सुरुवातीपासूनच संबंधित देशांच्या अध्यक्षांशी संपर्कात राहून शांततेसाठी प्रयत्न केले आहेत, तसंच व्यावसायिक जहाजं आणि होर्मुझची अडवणूक स्वीकारह नाही असंही मोदी म्हणाले.
कमर्शियल जहाजों पर हमला और होर्मुज स्ट्रेट जैसे अंतर्राष्ट्रीय जलमार्ग में रुकावट अस्वीकार्य है. भारत ने नागरिकों पर, सिविल इंफ्रास्ट्रक्चर पर, एनर्जी और ट्रांसपोर्ट से जुड़े इंफ्रास्ट्रक्चर पर हमलों का विरोध किया है.
पश्चिम आशियातल्या युद्धाच्या संदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. संघर्ष कमी होऊन लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी, होर्मुझची सामुद्रधुनी खुली रहावी आणि जहाजांचे सुरक्षित आवागमन सुरू रहावं यावर प्रधानमंत्र्यांनी या चर्चेत भर दिला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत संरक्षण प्रमुख, सर्व संरक्षण दलांचे प्रमुख, संरक्षण सचिव, डीआरडीओचे अध्यक्ष यांच्यासोबत बैठक घेतली आणि पश्चिम आशियाच्या परिस्थितीचा भारताच्या संरक्षण सज्जतेवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेतला. या बैठकीत सिंह यांनी जागतिक आणि प्रादेशिक पातळीवरची सुरक्षा स्थिती, संघर्ष वाढल्यास त्याचा भारतावर होणारा संभाव्य परिणाम, सध्याच्या भूराजकीय परिस्थितीमुळे निर्माण झालेली आव्हानं याबद्दल माहिती घेतली, तसंच विद्यमान संरक्षण उपकरणांची देखभाल आणि कार्यक्षमता यासाठीच्या पुरवठा साखळी व्यवस्थापनावर सद्यस्थितीच्या परिणामाचा अभ्यास करावा असे निर्देश त्यांनी दिले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम आशियात युद्धविरामाची घोषणा केल्याचा सकारात्मक परिणाम आज देशभरातल्या शेअर बाजारात दिसला. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1372 अंकांची वाढ झाली आणि तो 74,068 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 400 अंकांची वाढ नोंदवत 22,912 अंकांवर बंद झाला. मात्र युद्धाची परिस्थिती अजून पूर्ण स्पष्ट झाली नसल्यानं खबरदारी घेण्याचा सल्ला विश्लेषकांनी दिला आहे. दरम्यान कच्च्या तेलाच्या किमती आज घसरल्या तर सोनं आणि चांदी महाग झालं. इराण इस्रायल युद्ध संपवण्यासाठी अर्थपूर्ण आणि निर्णायक चर्चांना मदत करण्यासाठी पाकिस्तान तयार असल्याचं पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. काही पाकिस्तानी आणि इजिप्शियन अधिकाऱ्यांच्या मते पाकिस्तानमध्ये चर्चेत सहभागी होण्यासाठी अमेरिका तत्वत तयार होती, तर मध्यस्थ अजूनही इराणचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ही माहिती बाहेर आल्यानं पडद्यामागे होणारी ही गुप्त चर्चा अधिक गुंतागुंतीची झाल्याचं पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर फिलिपीन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनंड मार्कोस ज्युनियर यांनी आपल्या देशात राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर केली आहे. या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अनिश्चितता निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आणीबाणी जाहीर केल्यामुळे सरकारला तात्काळ आणि समन्वित उपाययोजना राबवता येतील हे त्यांनी स्पष्ट केलं. ही आणीबाणीची घोषणा एक वर्षासाठी लागू राहणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय रेल्वेनं तिकीट रद्द करण्याच्या शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासाला 8 तास शिल्लक असताना रेल्वेचं तिकीट रद्द केलं तर कुठलाही परतावा मिळणार नाही अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली.
लोगों की मैक्सिमम ब्लैक वाला टिकट खरीदने की जो टेंडेंसी होती है वो होती है 24 आवर्स पहले, तब वो कोई भी प्राइस देने के लिए तैयार होता है ब्लैक का टिकट खरीदने के लिए. तो एजेंट्स का वो जो इंसेंटिव है लास्ट मिनट वाला, उसको समाप्त करने के लिए 8 घंटे से पहले नो रिफंड करते.
सध्या 4 तास आधी तिकीट रद्द केलं तर कुठलाही परतावा मिळत नाही. प्रवास सुरू व्हायला 72 तासापेक्षा कमी वेळ आणि 24 तासांपेक्षा जास्त वेळ शिल्लक असेल तर रेल्वेच्या भाड्याच्या 25% शुल्क आकारलं जाईल. सध्या 48 तासापेक्षा जास्त आणि 12 तासापेक्षा कमी कालावधीत तिकीट रद्द केलं तर 25% शुल्क कापलं जातं. प्रवासाला सुरुवात करायला 24 तासापेक्षा जास्त आणि 8 तासापेक्षा कमी वेळ शिल्लक असेल तर 50% रद्दीकरण शुल्क आकारलं जाईल. सध्या 12 तासापेक्षा कमी आणि 4 तासापेक्षा जास्त वेळ असेल तर 50% शुल्क आकारलं जात होतं. प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रवास सुरू व्हायच्या 1/2 तास आधीपर्यंत प्रवास सुरू करण्याचं ठिकाण बदलण्याची सुविधा रेल्वेनं उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी चार्ट तयार व्हायच्या आधीच प्रवास सुरू करण्याचे ठिकाण बदलता येत होते. लष्कर, नौदल आणि वायुदलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी कोणत्याही योग्य मूल्यांकन प्रक्रियेशिवाय नकार दिला असल्यास अशा अधिकाऱ्यांना आता संपूर्ण निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार असल्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. या महिला अधिकाऱ्यांना आधीच सेवामुक्त केलं असलं तरीही प्रत्यक्षात त्यांनी 20 वर्षांची सेवा पूर्ण केल्याचं मानलं जाईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं स्पष्ट केलं. लोकसभेत आज पारलिंगी व्यक्ती हक्क संरक्षण सुधारणा विधेयक मंजूर झालं. यानुसार एखादी पारलिंगी व्यक्ती स्वतःची ओळख पटवणारं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकते. वैद्यकीय मंडळाच्या शिफारशीची तपासणी केल्यानंतरच जिल्हाधिकारी हे प्रमाणपत्र जारी करतील. पारलिंगी व्यक्तींना जन्मदाखल्यात किंवा इतर अधिकृत कागदपत्रांमधलं स्वतःचं नाव बदलण्याचा अधिकार या विधेयकातून मिळेल. पारलिंगी समुदायाशी चर्चा केल्याशिवाय हे विधेयक आणल्याचं सांगत काँग्रेसच्या एस ज्योतिमणी यांनी या विधेयकाला विरोध केला. समाजवादी पार्टीचे आनंद भदौरिया, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनीही या विधेयकाला विरोध दर्शवत प्रवर समितीकडे पाठवण्याची मागणी केली होती. नवी मुंबईतल्या फ्लेमिंगो अधिवासाच्या ठिकाणांची हेळसांड होत असल्याप्रकरणी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयानं महाराष्ट्र राज्य पाणथळ जागा प्राधिकरणाला याबाबतचा अहवाल सादर करायला सांगितलं आहे. अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी अशी सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. त्यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतल्यावर ही सूचना केली. या शिष्यवृत्तीच्या रकमेत गेल्या 15 वर्षापासून वाढ केलेली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं. जनगणना करताना महाराष्ट्रातल्या धर्मांतरित बौद्धांच्या बाबतीत जातीच्या रकान्यात जातीचं नाव न लिहिता पूर्वाश्रमीच्या अनुसूचित जातीचा अनुक्रमांक लिहावा अशी सूचनाही त्यांनी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शीख, हिंदू किंवा बौद्ध धर्मियांनाच अनुसूचित जातीचा दर्जा मिळू शकेल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम दीर्घकाळ जाणवण्याची शक्यता असल्यानं एकजूट दाखवण्याचं प्रधानमंत्र्यांचं राज्यसभेत आवाहन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा. रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या शुल्कात बदल. 8 तास आधी तिकीट रद्द केलं तर कुठलाही परतावा नाही. आणि पारलिंगी व्यक्ती हक्क संरक्षण सुधारणा विधेयक मंजूर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.